श्रोते हो, जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त छायाचित्रकार दीपक कुंभार यांची मुलाखत आता आपण ऐकूयात.
श्रोते हो, नमस्कार. मी अभिषेक पाटील या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, चित्र हे अनेक अक्षर बोलतं किंवा अनेक शब्द बोलतं असं म्हटलं जातं, आणि या चित्राच्या माध्यमातूनच अनेक जण आपला संदेश देत आहेत. कालांतरानं विज्ञानानं तंत्रज्ञानानं प्रगती केली आणि आपण छायाचित्र घेऊ लागलो. याच छायाचित्र दिनाच्या अनुषंगानं आज आपण एका तज्ज्ञ व्यक्तीला या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत दीपक कुंभार सर. सर नमस्कार, तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
नमस्कार.
दीपक कुंभार हे फोटोग्राफी क्षेत्रातलं एक गाजलेलं नाव आहे. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक छायाचित्र स्पर्धेत प्रथम क्रमांकाची पारितोषिकं पटकावलेली आहेत. त्यांच्या फोटोमधून, त्यांच्या छायाचित्रामधून त्यांनी अनेक जागृत संदेश आपल्याला दिलेले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. हा पुरस्कार त्यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राज्यमंत्री राजवर्धन सिंह राठोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या आयोजित महाराष्ट्र माझा या छायाचित्रण स्पर्धेत 2017 सालचा पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. हा पुरस्कार त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. याचबरोबर दर्पण या राष्ट्रीय स्तरावरच्या छायाचित्रण स्पर्धेत त्यांना चतुर्थ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अशा महाराष्ट्र शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या अनेक पुरस्कारांचे मानकरी आज आपल्यासोबत आहेत. तर सर, वर्ल्ड फोटोग्राफी डे या दिनाची तुम्ही पार्श्वभूमी थोडी सांगा.
1839 मध्ये फोटोग्राफीची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि फ्रान्स या देशानं, म्हणजे तिथला जो छायाचित्रकार संशोधक होता नेप्स, त्या नेप्सच्या या संशोधकांनी सगळ्यात पहिल्यांदा छायाचित्र कागदावरती उमटवण्यामध्ये यश मिळवलं आणि त्यामुळं फ्रान्सनं, तो दिवस होता 19 ऑगस्ट 1839, त्या दिवसापासून 19 ऑगस्टला प्रत्येक वर्षी फ्रान्स या देशानं जागतिक छायाचित्रण दिन साजरा करण्याचं ठरवलं आणि तो जगभरामध्ये मग प्रसिद्ध होऊ लागला, त्याचा प्रसार झाला. हा दिवस या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो, ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रूपात कैद केले व त्यांना नेहमीसाठी स्मरणार्थ ठेवलं जातं. म्हणजे की ज्या ज्या संशोधकांनी कॅमेऱ्याच्या शोधासाठी, छायाचित्रणाच्या शोधासाठी प्रयत्न केले, त्यांची एक आठवण म्हणून जागतिक छायाचित्रण दिन हा आता सध्या जगभरात साजरा होतो.
बरं, तर या छायाचित्रणाची सुरुवात भारतात कधी झाली, या छायाचित्रणाचा भारतातला इतिहास थोडा सांगा.
भारतामध्ये साधारण 18व्या शतकापासून कॅमेरा आला. ईस्ट इंडिया कंपनी सोबत एक सर्जन होते जॉन मकोश नावाचे, त्यांनी भारतामध्ये सर्वप्रथम फोटोग्राफी करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर इंदोरच्या दरबारामध्ये असलेले राजा दीनदयाल नावाचे त्यांचे एक सरदार होते, त्यांनी ही फोटोग्राफीची प्रोसेस शिकून घेतली आणि त्यांनी भारतामध्ये फोटोग्राफी करायला सुरुवात केली. राजा दीनदयाल यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे फक्त भारतामध्ये असलेले त्या तत्कालीन जे संस्थानिक राजे महाराजे जे कोण होते, त्या राजघराण्यातल्या लोकांचे फोटो काढायची कामं असायची आणि त्यावेळेला हे राजा दीनदयाल एका ट्रकमध्ये हे सगळं साहित्य भरायचे, एक टूरच काढायचे आणि ते पूर्ण भारतभर फिरून त्या त्या लोकांची फोटोग्राफी करायची. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण असं म्हणू की फोटोच्या स्टुडिओची सुरुवात ही फिरत्या स्टुडिओनं झालेली आहे. त्याच्यानंतर मग भारतामध्ये फोटोग्राफीचा प्रसार होऊ लागला. सुरुवातीच्या काळात मुळातच फोटोग्राफीच्या तंत्रज्ञानासाठी लागणारं जे सगळं साहित्य होतं हे परदेशी बनावटीचंच होतं. आजही परदेशी बनावटीचीच यंत्र वापरली जातात, पण त्यावेळेला तंत्रज्ञान महाग होतं, त्यामुळं ती फोटोग्राफी करणं हे सामान्य कुटुंबाला परवडत नव्हतं. पण ज्यांचा स्तर, आर्थिक स्तर चांगला होता, अशा लोकांनी मात्र त्यांच्या घरात आजही गेले की जुन्या काळातले फोटोग्राफी आपल्याला बघायला मिळतात. पण नंतर जसं जसं कॅमेरा ही प्रक्रिया स्वस्त झाली, तशी आज आपण जगभरात भारतामध्ये, म्हणजे जनरली प्रत्येकाच्या हातात आता कॅमेरा आलेला आहे.
नक्कीच. तर भारतातल्या फोटोग्राफीचा इतिहास आपण आताच जाणून घेतलात, तर तुम्ही या क्षेत्रात कसे आलात?
मुळात म्हणजे म्हणतात की, म्हणजे माझं आडनाव कुंभार, जे कुंभार म्हटलं की रक्तात कला असते असं म्हटलं जातं.
बरोबर.
तर म्हणजे घरी आमच्या आजही मूर्तीकाम करणं, रंगकाम करणं वगैरे ह्या प्रक्रिया चालायच्या, किंवा आमच्याच म्हणजे कुटुंबांच्या मधल्या काही व्यक्ती या चित्रकार झाल्या, शिल्पकार झाल्या. पण मला मुळात तशी पहिल्यापासून कलेची आवड होती, पण असं चित्र काढावीत किंवा शिल्पकला करावी असं कधी वाटलं नाही. पण 98 च्या दरम्यान 98-99 च्या दरम्यान म्हणजे एक कुतूहल निर्माण झालं की हे नेमकं लोक फोटो काढतात कसं. त्याच्यामध्ये मी काही फोटोग्राफरांना म्हणजे लग्नाच्या निमित्तानं किंवा कुठंतरी स्टुडिओमध्ये वगैरे बघितलं की ते रोल घालतात, रोल काढतात, मग त्या रोलमध्ये ते फोटो काढला जातो, मग ती डार्क रूम असते, हे कुठंतरी कुतूहल होतं. आणि मग 99-2002 ॲक्च्युली मी तसा अपघातानं कॅमेऱ्याच्या क्षेत्राकडे वळालो. अपघातानं याचा अर्थ कसं की 2002-2002 दरम्यान माझे वडील वारले. वडील वारल्यानंतर अवस्था अशी होती की मी राहायला कसबा बावड्याला, आणि माझं गाव इथून 15 किलोमीटरवरती आहे, एक सडोली खालसा म्हणून. तर तिथं मग आम्ही वडिलांच्या मृत्यूनंतर थोड्या दिवसांच्यासाठी गावी स्थायिक झालो. त्या काळात वडिलांची पेन्शनही मंजूर झालेली नव्हती, म्हणजे थोडं आर्थिक चणचण होती त्यावेळेला की घर कुटुंब कसं चालवायचं, मी मोठा होतो घरामध्ये, मग काय करायचं असा एक प्रश्न निर्माण झाला होता. आम्ही गावीच होतं, मग माझे एक चुलत भाऊ होते, त्यांचे एक मित्र मुंबईहून जी डी आर्ट कमर्शियल शिकून आले आणि त्यांनी फोटोग्राफीमध्ये स्पेशलायझेशन केलं होतं. त्या व्यक्तीनं मला बसल्या बसल्या विचारलं की बाबा आता तुझं वडील वारले, तुझं शिक्षण अजून अर्धवट आहे, आणि तू काय करतोयस सध्या, घर कसं चालतंय वगैरे. मग म्हटलं, मग त्यांना परिस्थिती सगळी सांगितल्यानंतर मग ते म्हणले काम कर. मग त्यांनी मला पहिल्यांदा तो व्हिडिओ शूटिंगचा कॅमेरा हातात दिला आणि त्याचे काही किरकोळ सेटिंग सांगितले, म्हणले तू जाता डायरेक्ट लग्नाचं शूटिंग करायला जा. आणि तिथनं मी छायाचित्रणाकडे वळालो. मला एक त्यांनी सेकंड हँड कॅमेरा घेऊन दिला आणि मग मी माझी स्वतःची फोटोग्राफी सुरुवात